नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: एलपीजी गॅस सिलिंडरचो राज्यांत मुबलक साठो आसा, तशेंच गाडयांच्या पेट्रोलाचो फुडल्या 8 दिसांचो मुबलक इंधन साठो आसा, अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी रामनवमी निमतान गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबी दिल्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सां पुराय जावपाच्या इतिहासीक खिणा निमतान आयज सरकारी कार्यालयां तशेंच शिक्षणीक संस्थांनी पुराय वंदे मातरमाचे सामुहीक गायन जाले. आनी आकाशवाणी फाल्यां सावन आपल्या सकाळच्या प्रसारणाची सुरवात राष्ट्रगीत वंदे मातरमच्या पुराय आवृत्तीन करतले. आतां पुराय खबरो. एलपीजी गॅस सिलिंडरचो राज्यांत मुबलक साठो आसा, तशेंच गाडयांच्या पेट्रोलाचो फुडल्या 8 दिसांचो मुबलक इंधन साठो आसा. लोकांनी पेट्रोल पंपाचेर रांको करच्यो न्ही, जाल्यार कमर्शियल गॅस सिलिंडर कोटा फाल्यांच्यान 20%वेल्यान 40% वाडयतले, अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिल्या.
लोकांनी कोणी घरात आपल्या 2 एडिशनल सिलिंडर बी भरून दवरचे न्ही, ओके, वेवस्थीत रित्या एलपीजी सिलिंडर ह्या डॉमेस्टिका खातीर मेंटेन जाता. फॉर द कमर्शियल पर्पज 20% तांकां ऑलरेडी एलोकेट केले, तांच्यांनी पीएनजी घेच्या खातीर गॅस कनेक्शन एप्लाय करचे, तांकां एडिशनल 20 ताज्या उपरांत मेळपाक सुरवात जातली. त्या खातीर सगळ्या कमर्शियल एस्टाब्लिशमेंटाक हांव सांगता की तांच्यांनी कमर्शियलान एप्लाय करा, फाल्यांच्यान तांचो कोटा 40%चेर पावतलो.
म्हजे घर येवजणे खाला अर्ज सादर करपा खातीरची मुजत 1 वर्स वाडोवन मार्च 2027 मेरेन करपाचो निर्णय आयज मंत्रीमंडळाच्या बसकेत जाला, अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. तिवणे वरगाव पंचायत कार्यालय आशिल्ल्या जाग्या खातीर भाडे माफ करपाचो निर्णय लेगीत ह्या बसकेत जाला. साखळी मतदारसंघातल्या दक्षिण म्हावडींगे हांगा कलम 39A खाला सुमार 80,000 चौखण मीटर जमनीचो वाठार बदलपाचो प्रस्ताव रद्द जातलो. मुख्यमंत्र्यांनी हे विशीं नगर नियोजन मंत्र्यांक सुचोवण्यो जारी केल्या. पुराय देशभरासयत गोंयांतूय फाल्यां रामनमेची परब व्हडा भक्तीभावान आनी उर्बे उमेदीन मनयतले. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी रामनवमी निमतान गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबी दिल्या. रामनवमीच्या शुभ निमतान गोंयच्या लोकांक हांव उर्बेभरीत परबी दितां. हो पवित्र उत्सव धर्म, सद्गुण, करुणा आणि आदर्श राजा हांचे मूर्त श्रीराम हांच्या जल्माचे प्रतीक आसा. भगवान श्रीराम हांकां मर्यादा पुरुषोत्तम म्हणून वळखतात. रामाचे जिवीत आमकां आमच्या दिसपट्ट्या जिणेंत सत्य, न्याय, मनीसपण आणि देवाची भक्ती ही मूल्यां पाळपाची प्रेरणा दिता, अशें आपल्या संदेशात राज्यपालांनी म्हळां. ह्या शुभप्रसंगाचेर धर्माच्या तत्वाकडेन आमची वचनबद्धतायेचो पुनरुच्चार करून आमच्या समाजात शांतताय, समरसताय आणि समृद्धी खातीर एकठांय वावरुया. रामनवमीचो हो उत्सव आमकां सगळ्यांक सुख, बरी भलायकी आणि समृद्धी हाडून आमकां सत्याच्या मार्गार मार्गदर्शन करू, अशें राज्यपालांनी आपल्या संदेशांत म्हळां. गोंयच्या तियात्र मळार नामना जोडपी म्हालगडे तियात्री सी दिसिल्वा हे फाल्यां 26 मार्चाक आपले पिरायेचे 90 वर्सां पुराय करतात. ते खातीर गोवा तियात्र अकादमी वतीन फाल्यां तांचो मडगांव हांगाच्या रवींद्र भवनांत जाहीर भोवमान करपाचे थारायला. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. मडगांव रवींद्र भवनाच्या परिशद घरांत दनपारां 3:30 वरांचेर ही कार्यावळ जातली. ह्या वेळार मिनिंद बांदार आणि एडविन डिकोस्टा हांचोय भोवमान करतले, अशी माहिती गोवा तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी दिली. रायचे आदले सरपंच पिटर क्वाद्रोश आणि रवींद्र भवन मडगांवचे अध्यक्ष राजेंद्र तालक ह्या वेळार हाजीर आसतले. गोंयांत डिजिटल गव्हर्नन्साचे बळगें वाडत आसा. राज्यातल्यो सगळ्यो ग्रामपंचायती आता ई ग्राम स्वराज्य प्लॅटफॉर्माक जोडल्यात. पंचायती राज मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण गोंयातल्यो सगळ्यो 191 ग्रामपंचायती ई ग्राम स्वराज्य पद्दतीन एकठांय केल्यात. हाका लागून प्रशासन, नियोजन आणि निधी व्यवस्थापनात पारदर्शकतायेंत खूप सुदारणा झाल्या. तातूंतल्यो 117 ग्रामपंचायती सध्या ऑनलायन अर्थीक वेव्हार करतात आणि चालू अर्थीक वर्सा ह्या वेव्हारा वरवीं केल्ल्या फारीकणीची रक्कम 19 कोटी रुपया परस चड जाल्या. प्लॅटफॉर्म ऑनलायन नियोजन सुविधा दिता. तशेंच PFMS म्हळ्यार भौशीक अर्थीक वेवस्थापन प्रणाली वरवीं रियल टायम फारीकणी आणि उदरगतीच्या कामांचेर नियंत्रण दवरप सक्षम करता. तशेंच गोंयांक केंद्र सरकारा कडल्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान खाला अर्थीक मजत मेळटा. ह्या निधीचो उपेग मुळावी बांदावळ घटमूट करपाक आणि संगणक खरेदी करपाक केला. 2025-26 वर्सां खातीर नवी प्रणाली स्थापन करपा खातीरय मान्यताय दिल्या. ह्या उपक्रमाक लागून राज्यभरातल्या ग्रामीण प्रशासनात डिजिटल सेवांची कार्यक्षमताय, जापसालदारकी आणि उपलब्धताय सुधारता, अशें अधिकाऱ्यांनी सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळ्यान आयकतात.
भूकंपच्या आणि संसारातल्या आता ज्या भूकंपांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या भावे चॅनलात मुजरत ट्यून करा. ऐका सकाळी 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचे.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सा पुराय जावपाच्या इतिहासीक खिणा निमतान आयज सरकारी कार्यालयां तशेंच शिक्षणीक संस्थांनी पुराय वंदे मातरमाचे सामूहिक गायन जाले. सरकारी कार्यालयां, शिक्षणीक संस्था, पंचायती, नगरपालिका सयत भौशीक थळांचेर आयज सकाळी 15:15 वंदे मातरम गायनाचो वेळ थारायिल्लो असो आदेश सर्वसाधारण प्रशासन फाट्यान जारी केल्लो. बंकीमचंद्र चटर्जी हांच्या वंदे मातरम गीताक 150 वर्सा पुराय जातात. या निमतान 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 मेरेन वर्सभर कार्यावळी करपाचो निर्णय केंद्र सरकारान घेतला. कार्यावळीचे पयले दोन पावणे जाल्या, उपरांत आता 23 मार्च ते 30 मार्च मेरेन खासा तिसरो पावणो जातलो. शहीद दिसा निमतान पुराय वंदे मातरमाचे सामूहिक गायन करपाचे आदेश केंद्रान दिल्यात. हाका लागून आयज सरकारी कार्यालयां तशेंच शिक्षणीक संस्थांनी वंदे मातरमाचे सामूहिक गायन जाले. परवरे सचिवालयात लेगीत सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांनी आयज वंदे मातरम समूह गीत गायन केले. या वेळार राज्याचे मुखेल सचिव व्ही कांदवेलू हांणी लेगीत वांटो घेतिल्लो. आकाशवाणी फाल्यां सावन आपल्या सकाळच्या प्रसारणाची सुरवात राष्ट्रगीत वंदे मातरमच्या पुराय आवृत्तीन करतली. स्वातंत्र्यापासून आकाशवाणी आपल्या केंद्राचेर सकाळच्या प्रसारणाची सुरवात त्यांच्या प्रतिष्ठीत सिग्नेचर ट्युनान आणि उपरांत वंदे मातरमच्या दोन कडव्यांच्या आवृत्तीन करपाची परंपरा आशिल्ली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान सांगले की स कडव्यांच्या राष्ट्रगीता संदर्भात गृह मंत्रालयाच्या हालीच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण आकाशवाणीची सगळी केंद्रां फाल्यां सावन राष्ट्रगीताची पुराय आवृत्ती प्रसारित करपाक सुरवात करतली. या पुराय आवृत्तीचो कालावधी 3:10 असा. सुरवातीक प्रसारित जावपी आवृत्ती प्रसिद्ध हिंदी शास्त्रीय गायक पंडित चंद्रशेखर वझे हांणी राग देसांत गायिल्ली. मंत्रालयान सांगले की संगीतातली विविधता दर्शोवपाक पुराय स कडव्यांचे वंदे मातरम प्रादेशिक आवृत्त्यांनी रेकॉर्ड करप सुरू आसा. ह्यो आवृत्ती संबंधित राज्यातल्या आकाशवाणी केंद्रावरवी स्विकारले. सेन्सस 2027च्या कामाखातीर प्रशिक्षण कार्यावळी सुरू जाल्यात. पयल्या पावण्यार प्रशिक्षकांक प्रशिक्षित करपाचो वावर चल्ला अशें सांख्यिकी खात्याच्यो प्रभारी चेष्टा यादव हांणी सांगले. त्यो काल दक्षिण आनी कुशावती जिल्ल्या खातीरच्या प्रशिक्षकांक प्रशिक्षण शिबिरांत उलयताल्यो. ह्या 3 दिसांच्या प्रशिक्षण शिबिराचो आयज समारोप जालो. उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे व्याख्याते, प्रशिक्षक या प्रशिक्षण कार्यावळीत सहभागी जाल्यात. जनगणनेचो वावर पुराय करपाक प्रशिक्षित मनीसबळाची गरज आसा आनी हो वावर गंभीरतायेन पुराय जायत जाल्यार मेळिल्ल्या माहितीचो वापर देशाच्या अर्थीक उदरगती खातीर जातलो अशें चेष्टा यादव हांणी सांगले. फुडल्या सप्तकांतल्यान प्रगणक प्रशिक्षण वावर सुरू जातलो. 1 ते 15 एप्रील मेरेन पोर्टला वेल्यान स्वताची माहिती स्वताक भरपाक मेळटली. उपरांत ती माहिती घरांत येवन माहिती एकठांय करपी प्रगणकाक दिवची पडटली. गिरायक संरक्षणाच्या एका व्हड निर्णयात केंद्रीय गिरायक संरक्षण प्राधिकरणान हॉटेल आनी रेस्टॉरंटांत बिलांत एलपीजी शुल्क वा इंधन अधिभार सारकिल्ले अतिरिक्त शुल्पाक घेवपाक बंदी घालपी नोटीस जारी केल्या. गिरायक संरक्षण कायदो 2019 खाला अशा पद्दतीक अन्यायकारक अशें प्राधिकरणान सांगला. पणजे वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण गोंयांत कमाल तापमान 33.6 अंश सेल्सियस जाल्यार किमान तापमान 24.4 अंश सेल्सियस नोंद जाला. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. एलपीजी गॅस सिलिंडरचो राज्यात मुबलक साठो आसा, तशेंच गाडयांच्या पेट्रोलाचो फुडल्या 8 दिसांचो मुबलक इंधन साठो आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी रामनवमी निमतान गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबी दिल्या. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सा पुराय जावपाच्या इतिहासीक खिणा निमतान आयज सरकारी कार्यालयां तशेंच शिक्षणीक संस्थांनी पुराय वंदे मातरमाचे सामूहिक गायन जाले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.